93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये तेलंगणातला वाद अत्यंत अवघड. तेलंगण आणि आंध्र प्रदेशातल्या राजकीय लढाईमध्ये आता न्यायमूर्ती सुद्धा सहभागी झाले आहेत असं दिसून येत आहे. ताजा जो वाद आहे तेलंगणातल्या न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांचा आहे. हैदराबाद उच्च न्यायालयानं नियुक्त्यांना विरोध करणाऱ्या 9 न्यायमूर्तींना मंगळवारी निलंबित केलं आणि त्यानंतर लगेच जवळजवळ 200 न्यायमूर्ती वर या सगळ्या न्यायमूर्तींमध्ये न्यायिक अधिकारी सुद्धा आहेत हे निलंबित न्यायमूर्तींच्या बाजूनं उतरले आणि ते सर्वजण 15 दिवसांच्या सामूहिक रजेवर गेले. बापरे, सोमवारी सुद्धा 2 न्यायमूर्तींना निलंबित करण्यात आलं होतं आणि या सगळ्याचे पडसाद आता असे पाहायला मिळत आहेत. एकूणच 200 न्यायमूर्ती संपावर म्हटल्यानंतर खूप मोठं प्रश्नचिन्ह आणि बऱ्याच गोष्टी करण्याची आवश्यकता हे सगळं आता कळून येत आहे. बाय द वे, हा जो इश्यू आहे प्रचंड सेन्सिटिव्ह इश्यू आहे, याच्याबद्दल जरा बोलूयात, इन डिटेल बोलूयात थोडा स्वाद. सध्या एक ट्रॅक प्ले करतोय, छोकरा जवान फ्रॉम मिशक जादे, सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.